मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम् ॐ। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
हरि हरि हरि। अपन ध्यानानी ध्यानाच्या सहाय्यानी परमात्मा आकलन करण्याची भगवंतांनी सांगितलेली युक्ती म्हणजे ध्यानयोग पाहतो आहोत। आणि ते पाहत असताना पाचव्या अध्यायातला 27, 28 आणि 29 क्रमांकाचे श्लोक आपण प्रथम पाहिले, नंतर 6व्या अध्यायातले 5-6 श्लोक पहिले आपण पाहिले। शुच उदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरम आसनम आत्मनहा इथपासून आणि त्यानंतर साक्षित्व सांगणारे संकल्प सोडून कामना सोडून ध्यान हे जे साक्षित्व ध्यान आहे तर तेही प्रकरण आपण पाहिलं। त्याच्यामध्ये 5व्या अध्यायात जी ध्यानाची प्रक्रिया आलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये श्वासांचा उल्लेख भगवंतांनी केलेला आहे। सहाव्या अध्यायात सुरुवातीला जी ध्यानाची प्रक्रिया आली ज्या प्रक्रियेवर ज्ञानेश्वर महाराजांनी हठयोगाच्या अंगांनी विवरण केलं ते एक प्रकारचं चिंतन ध्यान आहे असं आपण म्हटलो आणि त्या प्रकारे आपण त्या श्लोकांचे अर्थ पाहून ध्यान ही केलं आणि त्याच्यानंतर पुढे संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मागच्या प्रवचनाच्या वेळेला आपण प्रथम साक्षित्व राखणं कामना सोडून देणं मन आत्मसंस्थ करणं आणि आत्मसंस्थ मन केल्यानंतर ते जिथं जिथं भटकेल बाहेर जाईल चुकून तेव्हा त्या त्या ठिकाणाहून त्याला ओढून आणावं आणि आत्म्याच्या ठिकाणी ठेवावं हे जे साक्षित्व ध्यान आहे ते ध्यान आपण पाहिलं। या ध्यानाच्या वेगवेगळ्या परंपरा देखील आहेत आणि हे एकत्र ध्यान देखील आहे। नाथ संप्रदायामध्ये जे ध्यान सांगितलं जातं ते ध्यान या तीनही प्रकारांचं एकत्रीकरण आहे आणि ध्यानाचे श्वास सोडून केवळ चिंतन ध्यान अथवा चिंतन आणि श्वास सोडून केवळ साक्षित्व ध्यान अशा प्रकारचे कोणतेही टप्पे सांप्रदायिक साधनेमध्ये सांगितलेले नाहीयेत। हे जे निरूपण आहे भगवंतांनी केलेलं, ते निरूपण एक प्रकारे सांप्रदायिक साधनेमध्ये बसतं. एवढंच नव्हे तर सांप्रदायिक साधना भगवंतांनी केलेलं हे जे निरूपण आहे त्या निरूपणावरून तयार केलेली आहे. ती कशी तयार केलेली आहे हे प्रथम आपण पाहू आणि मग आठव्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे ध्यान सांगितलं ते त्या ध्यानाचं आपण त्या ध्यानाकडे जाणार आहोत. ध्यानाचा उद्देश योगम आत्मविशुद्धये असं भगवंतांनी सांगितला. आत्मा हा शब्द मला उद्देशून मीला उद्देशून वापरला जातो, त्यामुळे योगाचा अभ्यासाचा उद्देश हा जो मी आहे त्या मीची विशुद्धी हा असला पाहिजे असं भगवंतांनी सांगितलं. मीची विशुद्धी आत्मा हा शब्द जसा देहाला मनाला बुद्धीला असा वापरला जातो तसा शुद्ध पारमार्थिक अंगानी सच्चिदानंद अविनाशी नित्य अशा तत्वाला आत्मा हा शब्द वापरला जातो. आणि देह मन बुद्धीची शुद्धी पण आत्मप्राप्ती करता, आत्मप्राप्ती हा ध्यानाचा मुख्य उद्देश असं भगवंतांनी सांगितलं. म्हणून या ध्यानाचा मुख्य उद्देश जो भगवंतांनी आपल्या समोर ठेवला तर तो आत्मज्ञान प्राप्ती हा आहे. मी आता या तिन्ही ठिकाणी जे ध्यान आलं तर ते ध्यान एकत्रित करून वर्णन करतो आहे. सहाव्या अध्यायात बाराव्या श्लोकामध्ये योग हा आत्मविशुद्धी करता अभ्यासायचा आहे असं भगवंतांनी सांगितलं. त्याकरता योगाच्या अभ्यासाकरता जे ठिकाण पाहिजे ते ठिकाण शुचौदेश असावं, पवित्र ठिकाण असावं, ज्या ठिकाणी बसल्यानंतर उठूच नाहीये असं वाटावं, ज्या ठिकाणी बसल्यानंतर सहज मन चित्त शांत होऊन जातं, ज्या ठिकाणी बसल्यानंतर सात्विक भाव उचंबळून येतात, अशा प्रकारचं ध्यानाचं ठिकाण असावं असं भगवंतांनी सांगितलं. ध्यान हे चौहाट्यावर करता येणार नाही, ध्यान हे बाजारात करता येणार नाही, ध्यान हे एकांतात करण्याची गोष्ट आहे. आत्मानं रहसी स्थितः, एकांतामध्ये एकांतात आणि एकट्यानी अशी करण्याची गोष्ट आहे. ध्यान क्वचित सामूहिक केलं जातं पण सामूहिक ध्यान ही मुख्य साधना नसावी, ध्यान हे कशावरच अवलंबून नसावं, त्यामुळं समूहावर देखील अवलंबून नसावं. पण समूहामध्ये ध्यान जर करत असेल कोणी तर तिथं ध्यान करणारे सगळे एकत्र आलेले असावेत. कोणी पारायणही करतंय, कोणी ग्रंथही वाचतंय पारमार्थिक, कोणी नामस्मरणही करतंय, कोणी भजनही म्हणतंय आणि कोणी ध्यानही करतंय, असं एकत्रित करण्याची ती गोष्ट नाही. ते खरं म्हणजे एकांतात करण्याचीच आहे, एकट्यानी करण्याची आहे. पण जर समूह असेल तर तो समूह सगळा ध्यान करणाऱ्या लोकांचा पाहिजे आणि ते प्रासंगिकच पाहिजे. प्रासंगिक अशा करता पाहिजे की समूहामध्ये ध्यान करत असताना देखील जेव्हा डोळे आपण मिटतो तेव्हा एकटेच असतो आणि बाकीचेही ध्यान करत असतात. पण समूहामध्ये ध्यान करण्याचा एक कदाचित मनाला जाणवणारा आणि त्यामुळे ध्यानात अडथळा येणारा एक भाग असू शकतो की ध्यान करत असताना दुसऱ्यांकडे पाहणं, त्याची प्रगती होत आहे असं समजणं, ध्यानामध्ये कोणाच्या हालचाली होत आहेत हे पाहणं, त्यावरून दुसऱ्याच्या ध्यानाचा अंदाज घेणं किंवा स्वतःचं ध्यान कमी मानणं, अशा गोष्टी चुकून घडण्याची शक्यता असते। तरी देखील ध्यान मंदिरामध्ये एकत्रित ध्यान कधीतरी हे चालेल, पण विशेषतः एकांतच असावा असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। म्हणून आपल्या इथं देखील रोजचं ध्यान आपापल्या घरी करायचं आहे असं स्वामीजी सांगत असत, आणि स्वामीजींबरोबर रविवारी ध्यानाला आपण बसत असू। दुसरं म्हणजे आपल्या घरी ध्यानाला बसणं ही जी गोष्ट आहे त्याची आपल्याला सवय असावी, नाहीतर स्थल जे आहे ते जर वेगळं असेल तर आपल्या घरी ध्यानाला बसणं कधी कधी प्रशस्त न वाटण्याची शक्यता असते। आपल्या घरात तसं वातावरण असावं आणि शक्य असेल त्यांनी संतांच्या सहवासामध्ये करावं, तो एकांतच धरावा। ध्यानाला बसावं कसं हेही भगवंतांनी सांगितलं की त्या ठिकाणी समम काय शिरोग्रीवम असं पाठ मान मस्तक एका सरळ रेषेमध्ये असावं, आसन देखील नात्युच्छ्रितम नाती नीचम फार उंच असेल तर डगमगेल, फार जमिनी लगत असेल तर भूमिदोष लागेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। आणि तिथं बसून तत्र एकाग्रम मन कृत्वा त्या ठिकाणी बसून आपण मन एकाग्र करावं, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला जोड अशी दिली की मन एकाग्र करून सद्गुरु स्मरण करावं। सद्गुरु स्मरणाचा कसा उपयोग होतो हेही त्यांनी सांगितलं। सद्गुरु स्मरणाने सात्विक भाव भरून येतात, विषय जायला सुरुवात होते मनातून, अहंकार कमी होतो, मोडून पडतो। अशा प्रकारे बसल्यानंतर तिथं काय करायचं, तर प्रथम पाचव्या अध्यायामध्ये 27व्या श्लोकात विषय बाजूला सारावेत, स्पर्शान कृत्वा बही ही बाह्यांश असं म्हटलेलं आहे। म्हणजे आत्मविशुद्धी करता ध्यान करतो आहे, आत्मज्ञानाकरता ध्यान करतो आहे, ध्यानाला बसण्याचं ठिकाण ठरलं, आसन ठरलं, कसं बसायचं हे ठरलं, तिथं बसून सद्गुरु स्मरण करायचं, मन एकाग्र करायचं, गुरु परंपरा आठवायची वगैरे हेही ठरलं। ते झाल्यानंतर आपण विषयांच्या मागं धावणार नाही असा निश्चय करावा। बाहेरचे जे विषय आहेत ते आता बाहेरच, आणि डोळे मिटून घ्यावेत असं भगवंतांनी सांगितलं। चक्षुहुच एव अंतरे भ्रुवो, भुवयाच्या अंतरामध्ये डोळे ठेवावेत, म्हणजे तिरके करून लावू नयेत, डोळे बंद करावेत आणि जाणीवेनी भ्रुकुटी मध्याच्या ठिकाणी पाहावं असं संतांनी याचं वर्णन केलेलं आहे। अशा प्रकारे तिथं बसून बाहेरचे विषय बाहेरच ठेवून ते आशा करता की चित्त इंद्रिय याच्या क्रिया योग्य रीतीने आवरायच्या आहेत, त्याकरता विषय बाहेर पाहिजेत। यत चित्तेंद्रिय क्रिया हा सहाव्या अध्यायात बाराव्या श्लोकामध्ये तसंच पाचव्या अध्यायामध्ये अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये यतेंद्रिय मनोबुद्धी ही असं म्हटलं. इंद्रिय मन आणि बुद्धी चांगल्या रीतीने आवरून धरावी, म्हणजे विषयापासून आपल्या स्वतःला बाजूला राखावं, मन आवरावं, इंद्रिय आवरावीत आणि बुद्धी आवरावी असं सांगितलेलं आहे. ते झाल्यानंतर श्वास घ्यावेत, त्याचं वर्णन प्राणापानो समो कृत्वा आणि पुढे नासाभ्यंतर चारिणो असे श्वास असावेत असं म्हटलेलं आहे. आठव्या अध्यायापर्यंत आपण अजून गेलेलं नाही आहोत, तिथं प्राणाचा प्रणवूची करावा असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. हे प्राण आणि अपान समान करणं म्हणजे जितके श्वास आपण घेतो तितकाच वेळ श्वास सोडावा, प्राण आणि अपान समान करणं म्हणजे. आणि एरवी आपल्या प्राणापानाच्या क्रियेकडे आपलं मुळीच लक्ष नसतं. ध्यानाच्या वेळेला ध्यानाच्या आधी आपल्या प्राण आणि अपान याच्या क्रियेकडे लक्ष द्यावं असं भगवंत मुद्दा म्हणून सांगतायत. हे ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. याला नाथ परंपरेमध्ये धरिता सो सांडिता हम अशा प्रकारे श्वास घेताना आणि सोडताना सोहम शब्दासहित तो श्वास घ्यावा असं देखील म्हटलेलं आहे. मी याच्या ज्ञानेश्वरीच्या निरूपणामध्ये आज जाणार नाहीये, कारण हे सगळं आपलं पाहून झालेलं आहे. आपण एकत्रित ध्यानाचं वर्णन पाहतो आहोत. हे प्राण आणि अपान सम करावेत आणि त्यानंतर मग संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम आपल्या नासिकाग्राकडे पाहावं. दिशाचन अवलोकयन आणि बाहेरच्या कोणत्याही दिशांकडे दृश्याकडे अजिबात पाहू नये असं सहाव्या अध्यायामध्ये तेराव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं. हे नासिकाग्र म्हणजे आपल्या नाकाचा शेंडा नसून नाकाचं दुसरं टोक जे कपाळाला येऊन मिळतं ते असलं पाहिजे. आपलं नाक जे आहे ते जिथं आज्ञाचक्रापाशी दोन भुवयांच्या पाशी कपाळाला येऊन मिळतं तर त्या ठिकाणी नासिकाग्राच्या ठिकाणी पाहावं. आणि दिशाचन अवलोकयन म्हणजे बाहेर अजिबात पाहू नये आणि नासिकाग्राकडे देखील अंतर्दृष्टीने पाहावं असा त्याचा अर्थ आहे. कारण इथं डोळे लावून पाहताच येत नाही, डोळे बंद असावेत. आणि सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांपासून त्यावेळेला डोळे बंद करावेत असंच सांगितलेलं आहे. याचंच वर्णन पाचव्या अध्यायामध्ये चक्षुहूच एव अंतरे भ्रुवो असं केलेलं आहे. दोन भुवयांच्या मध्ये दृष्टी ठेवावी असं म्हटलेलं आहे. तशा प्रकारे बसल्यानंतर मग प्रक्रियेचा भाग तिथं बसून करायचं काय या प्रक्रियेचा भाग आला. त्याच्यामध्ये पाचव्या अध्यायामध्ये असं बसलं की इच्छा भय आणि क्रोध नाहीसे होतात असंच भगवंतांनी थेट सांगितलं. विगत इच्छा भय क्रोधा हा आणि असं करतो तो यस सदा मुक्त एव सहा असं म्हटलं. तर सहाव्या अध्यायामध्ये देखील चौदाव्या श्लोकात प्रशांत आत्मा विगत भीही ब्रह्मचारी व्रते स्थिता मनसंयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परहा असंच म्हटलेलं आहे. तिथं बसला आणि इथं पाहत असताना मन आवरलं जातं, इच्छा भय आणि क्रोध नाहीसे होतात, मन शांत होतं, रजोवृत्ती शांत होतात, तमोवृत्ती शांत होतात, तो युक्त होऊन जातो परमात्म्याशी, परमात्मभावाशी, असंच वर्णन केलेलं आहे. हा प्रक्रियेचा पहिला भाग आहे. आणि या हा भाग खरं म्हणजे सर्वात शेवटी साधकाला जमतो. बसल्या बसल्या हे साधकाला खरंच साध्य होत नाही. काही काही थोड्या साधकांना अशा प्रकारे सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर लगेच विगतेच्छा भय क्रोधा, हा जसं रामकृष्ण परमहंसांना तोतापुरी महाराजांनी इथं पाहायला सांगितलं, तिथं एक अणुकुचीदार दगड टोचला त्यांनी, इथं पाहायचं म्हणाले, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्रापाशी. आणि तुला तिथं काय दिसतं? ते म्हणाले, काली दिसते. ते म्हणाले की आता ती कालीही तिथं नको, जमत नाहीये म्हणाले, तरीही ती दिसतेच आहे, तिला कापून टाक म्हणाले. याचा अर्थ असा की तिथं कोणतंच दृश्य नको. आणि रामकृष्णांना ते जमलं. परमार्थाच्या इतिहासात फार थोडी उदाहरणं आहेत अशी की सद्गुरूंनी तिथं बोट लावलं आणि साधक उन्मनी अवस्थेतच गेला, त्याला जमलंच ते, त्याच्या इच्छा भय क्रोध नाहीसेच झाले, तो प्रशांत होऊन गेला. बाकीच्यांना मन आवरण्याचा प्रयोग भरपूर करावा लागतो. मन आवरावं, मत चित्त व्हावं, युक्त व्हावं, आणि त्याकरता जे जे संकल्प उठतील आणि त्या संकल्पांच्या पाठोपाठ इच्छा किंवा कामना निर्माण होतील, त्या सगळ्या बाजूला सारायला भगवंतांनी सांगितलं. ही त्याच्यातली एक प्रक्रियाच आली. संकल्प उठला की संकल्पाच्या पाठोपाठ कामना निर्माण होते. संकल्प म्हणजे विचार, आणि विचाराच्या पाठोपाठ त्या विचाराची पूर्ती करण्याची भावना. हे बाजूला सारावं असं भगवंतांनी सांगितलं. आणि मनसा एव इंद्रियग्रामं विनियम्य समंततः, मन इंद्रियग्राम आत देखील उत्तम रीतीने आवरून धरावं, त्यामुळे बुद्धीला बुद्धी उपराम पावते, विषयांपासून देखील अलिप्त होते. हे जसं जसं जमेल तसं तसं. आणि बुद्धीला धैर्य प्राप्त होतं, आणि त्या धैर्याच्या योगानी संकल्प आणि संकल्पापासून निर्माण झालेला काम हा उठेनासा होतो आणि तो आत्मसंस्थ होतो. मन आत्म्यापाशी जडून राहतं, आणि असं एकदा जडून राहिलं, मन व्यापकाशी परमात्मभावाशी एकरूप होऊन गेलं की ते नाहीसं होतं. ते नाहीसं झालेलं तसंच ठेवावं. आत्मसंस्थ मन कृत्वा न किंचित अपि चिंतयेत, मग कसलंच चिंतन करू नये असं भगवंतांनी सांगितलं. हा त्या प्रक्रियेचा पहिला भाग आहे. जर एकदम इच्छा क्रोध नाहीसे झाले आणि तो परमात्म्याशी एकरूप झाला तर प्रश्नच मिटला. पण नाहीतर संकल्प आणि त्याच्याकडे साक्षीत्वानी पाहणं असं करावं, आणि हळूहळू बुद्धी विषयाकडे जाणं हेही टाळते, तिला धैर्य प्राप्त होतं, आणि मन आत्मसंस्थ होतं, आणि मग कसलंच चिंतन न करता तसंच बसून राहावं. हे तसंच बसून राहणं आत्मभावानी, हे विगतेच्छा भयक्रोधा हा यस सदा मुक्त एव सहा याच्या बरोबरीच आहे. पण ते प्रक्रियेने होणार आहे, साक्षीत्वाच्या प्रक्रियेने ते घडतं. पण हे काही काळ जमेल, काही काळ हे जमतं आणि मग कदाचित ते जमेन असं होतं, विचार उठायला सुरुवात होते. त्याच्याकरता भगवंत असं सांगतात की त्यावेळेला मन जेव्हा जेव्हा उठेल आणि बाहेर पडेल, यतो यतो निश्चलती मनश्चंचलम अस्थिरम, मन ज्या ज्या वेळेला चंचल होईल, अस्थिर होईल आणि बाहेर पडेल विषयाचं चिंतन करण्यासाठी, म्हणून त्या त्या ठिकाणाहून त्याला ओढून आणावं. याचा अर्थ असा की मन बाहेर पडलंय हे समजावं, त्यांनी सावध असावं आणि विवेकानी त्याला ओढून आणावं. ततः ततः नियम ऐकत, त्या त्या ठिकाणाहून त्याचं नियमन करावं. ते एका क्षणात ऑफिसमध्ये जाईल, कामाचा विचार करेल, तिथून त्याला ओढून आणावं. आत्मनी एव वशम नयेत, आणि आत्म्याच्या ठिकाणी परत एकदा आणून ठेवावं. आज मोलकरीण येणार नाहीये असा कालच निरोप दिलाय तिने, आणि सकाळी तुम्ही ध्यानाला बसलेले आहात तर तुम्ही हिशोब करायला सुरुवात करता की मागच्या महिन्यात ही असंच तीन वेळेला ती आली नव्हती, याही महिन्यात नाही. त्याच्याही मागं कधी कधी ती आली नव्हती, तेही तुम्ही काढायला सुरुवात करता. मोलकरीण बदलावी का असाही विचार येऊन जातो, वैताग निर्माण होतो, उठल्यावर आता आपल्याला कशी कामं करायची आहेत याचं चिंतन होतं. तर मोलकरीण आज येणार नाहीये हा विचार उठला तर त्या ठिकाणाहून ते मन ओढून आत आणावं, आत्मनी एव आत्म्याच्या ठिकाणी लावावं, वशम नयेत त्याला परत बाहेर पडू देऊ नये असं सांगितलेलं आहे. त्याला ओढून परत स्वरूपाच्या ठिकाणी आणावं मनाला आणि आत्मसंस्थ करावं आणि न किंचित अपि चिंतयेत असं ठेवावं. मग कसलं चिंतन परत नाही. संकल्प उठला त्याचा त्याग करावा, मन आत्मसंस्थ होईल. आत्मसंस्थ झालेलं मन बाहेर पडलं त्याला ओढून आणावं, परत आत्मसंस्थ करावं. काही वेळांनी कदाचित तेही जमणार नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, आणि मन स्वैर चिंतन करायला लागेल, तुम्हाला ते आवडताच येणार नाही, तेव्हा त्याला असं सांगावं की तुला फिरायचं तिकडं फिर, माझी दीड तास बैठक आहे, मी दीड तास बसेन. ते मग जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. परत एकदा तुम्ही सावध होता, ध्यानात अशी एक वेळ येते 5-10 मिनिटांनी की अरे आपण ध्यानाला बसलो आणि बघता बघता कुठं फिरत होतो. अशा वेळेला तुम्हाला जागं कोण करतं, कारण तुम्ही तर बाहेर पडलेला होतात फिरायला, आणि समजलं कोणाला. हा सुवर्ण क्षण समजावा. तुम्ही जो ध्यानाला बसण्याचा नियम केलाय त्या नियमानेच ते मन परत आत येतं, तेव्हा परत आत्मसंस्थ मन करावं असं भगवंत म्हणतात. आणि मग याच्या पश्चात परत काय होईल, तर परत इच्छारहित व्हाल, भयरहित व्हाल आणि क्रोधरहित व्हाल. तुम्ही प्रशांत आत्मा व्हाल, विगत भीही वाल. हे जे भय क्रोध आणि कामना या तीन गोष्टी सगळ्या जरी सगळे विचार संपले तरी देखील या तीन गोष्टी स्वरसवाही आहेत, म्हणजे आपल्या जन्माबरोबरच आपल्याला मिळालेले आहेत. आपल्या जन्माबरोबरच आपल्याला काम कामना मिळालेले आहेत, भय मिळालेला आहे आणि क्षुब्धता देखील मिळालेली आहे. जन्माला आलेल्या बालकाची ही जिजीविषा म्हणजे आपण असावं राहावं, ही जिजीविषा हीच पहिली कामना आहे. त्याला भूक लागते. मी नुकतंच अगदी ज्याला इन्फंट म्हणजे काही तासांचं बाळ पाहायला गेलो, गेल्यावर ते शांत झोपलेलं होतं पण आवाज केला त्यांनी, त्याला उचलून घेतलं, दुपटवलं झालेलं होतं, शू झालेली होती. ते बदलत असतानाच त्याच्या ओठाची हालचाल सुरू झाली, त्याला भूक लागलेली होती. आपल्याला कामना या उपजत मिळालेल्या आहेत, इच्छा या उपजत मिळालेल्या आहेत, तसं भय देखील उपजत मिळालेलं आहे, जन्मतःच मिळालेलं आहे, जन्माबरोबरच मिळालेलं आहे आणि अस्वस्थता देखील जन्माबरोबरच मिळालेली आहे, क्रोध क्षुब्धता. आणि या मिळालेल्या गोष्टी जर नाहीशा झाल्या तर तुम्ही परमात्म्याशी एकरूप होता आणि या प्रक्रियेतून ते दूर होणं हे घडतं. भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी याला समानांतर वीत राग भय क्रोधाहा असे शब्द आलेले आहेत. इथं विगतेच्छा भय क्रोधाहा असा शब्द आलेला आहे. प्रशांतात्मा विगतभीही ब्रह्मचारी व्रते स्थिता तेही तेच आहे. या मूळ गोष्टी गेल्या की तुम्ही परमात्मा भावनेशी एकरूप होता. त्याचं वर्णन 5व्या अध्यायामध्ये जो मुनी आहे मोक्ष परायण होण्यासाठी म्हणून ध्यानाला बसलेला आहे, तो यह सदा मुक्त एव सहा या स्थितीला येऊन पोचला की तो मुक्तच होऊन जातो असं वर्णन केलेलं आहे. त्याच्या इच्छा भय क्रोध जर गेलं आणि 6व्या अध्यायातील 28व्या श्लोकात भगवंत युंजन्नेवम सदात्मानम योगी विगत कल्मशहा सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखम अश्नुते असंच म्हणतात. त्याला अत्यंतिक सुख प्राप्त होतं. हे अत्यंतिक सुख हे स्वरूपाचं सुख असतं, ते आत्म्याचं सुख असतं आणि त्याचं मोठं बहारदार वर्णन नुसत्या श्लोकांमध्ये देखील भगवंतांनी केलेलं आहे. मागच्या वेळेला आपण ते पाहिलं की ते झाल्यानंतर आपल्या आत्म्याच्या ठिकाणीच सर्व जगत जणू भरून राहिलेलं आहे, सर्व भूत मात्र आपल्या ठिकाणीच आहेत असा व्यापक बोध त्याला होतो. सर्व भूतस्थम आत्मानम सर्व भूतानीच आत्मनी आणि सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी जी जाणीव आहे ती तत्वतः माझीच जाणीव आहे, मीच त्यांच्या अंगांनी नटलेलो आहे असा व्यापक बोध त्याला होतो. त्याला जे सुख होतं ते ध्यानात होतच होतं, पण ध्यानातून उठल्यानंतर तो अद्वैत सुखामध्ये रमून जातो. तो मला सर्वत्र पाहतो. सर्वत्र तो एका परमात्म्यालाच पाहतो. योमाम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती आणि सर्वांना माझ्या ठिकाणी तो पाहतो. आणि अशा योग्याला मी कधीही अंतरत नाही असं भगवंत म्हणतात. तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती आणि तोही मला कधीही अंतरत नाही असं म्हणून ते असं म्हणतात की सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी असलेल्या अशा मला जो एकत्वानी भजतो भक्तीची ही भावना आली त्याच्यामध्ये हे भजणं म्हणजे प्रेमानी सर्वत्र पाहणं तो कशाही प्रकारे वर्तन करत असला तरी देखील स योगी मयी वर्तते तो माझ्या ठिकाणीच वर्तन करत असतो तो भोग भोगत असला तरी तो प्रार्थना म्हणत असला तरी तो ऑफिसमध्ये काम करत असला तरी तो नुसता बसलेला असला तरी तो कशाही प्रकारे वर्तन करेल तरी देखील तो माझ्यामध्येच असतो असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे तो आत्मौपम्य वृत्तीनी सर्वत्र पाहतो असं असल्यामुळं जगतामध्ये बाहेर असणाऱ्या सुख दुःखांशी देखील तो एकरूप होतो. दुसऱ्याची दुःख ही त्याला स्वतःला दुःखासारखी वाटतात, दुसऱ्याच्या अडचणी त्याला स्वतःच्या अडचणींसारख्या वाटतात. त्याच्यात तो लक्ष घालतो, त्या दूर करण्याचा तो प्रयत्न करतो. याचं कारण दुसऱ्याकडे तो आत्मौपम्य बुद्धीनी पाहतो असं भगवंत म्हणतात. सुखम वा यदी वा दुःखम, कोणी असं म्हणेल की असं पाहत असताना आणि इतका सुख अत्यंतिक सुख झालेलं असताना आता सुखम वा यदी वा दुःखम हे शब्द कसे भगवंतांनी लिहिले. त्याचा वैयक्तिक बोध जरी असला तरी लोक सुखामध्ये अथवा दुःखामध्ये असतातच. तसंच त्याला जोपर्यंत एक देह आहे तोपर्यंत त्यालाही देहाची दुखणी खुपणी अशा प्रकारच्या सगळ्या अडचणी असतातच. स्वतःच्या आणि इतरांच्या अडचणींकडे तो आत्मौपम्य बुद्धीनी पाहतो आणि असा जो पाहतो स योगी परमो मतहा तो परमयोगी आहे असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आणि पाचव्या अध्यायामध्ये देखील म्हणजे ही कमाल झाली, इथपर्यंत हा योगी ध्यानयोगी त्यांनी काय प्राप्त करायचं आहे ती उद्दिष्ट भगवंतांनी ठेवली तशी पाचव्या अध्यायातल्याही शेवटच्या श्लोकामध्ये अशाच प्रकारे भगवंतांनी वर्णन केलं. भगवंत असं म्हणतात की सर्व भूत मात्रांचा सुहृद असलेला मी म्हणजे परमात्मा सर्व लोकांमध्ये महान ईश्वर होऊन राहिलेला असा मी, हा मीच खरं म्हणजे सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, सर्व तपांचा भोक्ता आहे. म्हणजे जर मी ध्यानामध्ये परमसुख मिळवलं तर ते परमसुख मिळवणारा मी मकरंद माधव वझे तिथं नसतो. देह किंवा देहाहंकार असलेली व्यक्ती किंवा माझ्यासमोर उमेश बसलेला आहे आणि उमेश या स्थितीमध्ये जाऊन पोचला तो परमात्म्याशी एकरूप झाला तेव्हा त्याला मिळणारं जे सुख आहे ते उमेश भोगत नाही, उमेश ही निर्व्यक्ती होऊन गेलेली आहे. आता तिथं उमेश ही व्यक्ती शिल्लक नाहीये, तर जे सुख होतं ते सुख परमात्म्याचंच परमात्म्याला होतं. सर्व यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता तत्वतः मीच आहे, तो सर्वांच्या अंतर्यामी आहे. त्याच्याशी जो एकरूप होऊन जातो तो स्वतःच सुख स्वतः भोगतो. भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम. मी परमात्मा आहे
आणि मी सर्व भूतमात्रांचा सुहृद देखील आहे. जगताचा आणि माझा संबंध नाही असं नाहीये, कारण मी आता व्यक्ती म्हणून राहिलेलं नसून मी परमात्मभावामध्ये येणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे जो परमात्म्याला जाणतो, ज्ञात्वा माम, मला अशा प्रकारे जाणून जर काही होत असेल तर शांती मृच्छती. आता शांतीच्या अलीकडचं काही त्याला मिळतच नाही, तो शांतीचा अधिकारी असतो. एवढंच नव्हे तर तोच एकमेव शांतीचा अधिकारी असतो, समाधानाचा अधिकारी असतो, सुखाचा अधिकारी असतो असं भगवंत म्हणतात. ही जी ध्यानाची प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम या ध्यानाने आत्मदर्शन वर्णन करणारं असं ध्यान ही सांगते. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम, जे मी माझ्या अंतर्यामी अनुभवलं तेच सर्वांच्या अंतर्यामी मी पाहतो, हे व्यापक ज्ञान देखील सांगते. आणि हे व्यापक ज्ञान कधीही न विसरणारा, आपल्या स्वतःच्या आत्मभावाचं सतत स्मरण असणारा, हंस हंसेती यो ब्रूयात म्हणून सदाशिवी विद्या, पारमार्थिकी विद्या, अध्यात्म विद्येचा तो अधिकारी किंवा अधीत होतो असं सांगते. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं हे ध्यान आहे. हे ध्यान वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते वेगवेगळ्या अंगांनी जरी पाहिलं तरी ते एकत्रित करता येण्यासारखं आहे. आणि एकत्रितच ते खऱ्या अर्थाने पाहायला पाहिजे. जसं आता आपण पाहिलं तसं, अशा प्रकारचा हा विलक्षण विषय. खरं म्हणजे माझ्याकडून सांगितला गेला आणि तुमच्याकडून हा ऐकला गेला, ऍट ए स्ट्रेच ज्याला म्हणू, असं हे माझं आणि तुमचं भाग्य आहे असं मला वाटतं. हे ध्यान अत्यंत अंतरंग आहे. ही ध्यानाची साधना आपल्या भूमीमध्ये विकसित झाली. या ध्यानाच्या साधनेनी पिढ्यांपिढ्यांना बोध दिला. या ध्यानाच्या साधनेबरोबर संप्रदायाच्या संप्रदाय पुढे पुढे चालत गेले. जसं आदिनाथांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत, ज्ञानेश्वर महाराजांपासून स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवनाथांपर्यंत अखंड परंपरेनी हे ध्यान चालत आलं आणि आपल्यापर्यंत येऊन पोचलं हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. आता तसं पाहायचं झालं तर या ध्यानाबरोबर, या वर्णनाबरोबर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं सगळंच जे अजून काही ठिकाणी ध्यान आहे, आठव्या अध्यायात दोन ठिकाणी वर्णन आहे, चौथ्या अध्यायात आहे, तेही आपण पाहणार आहोत. पण याच्यामध्ये तसं तर सर्व ध्यान आलेलं आहे, तरीही आठव्या अध्यायामध्ये जे ध्यान भगवंतांनी वर्णन करून सांगितलं ते आपण पुढच्या प्रवचनाच्या वेळेला पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम् ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।